सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये थॉट ऑफ द डे ची वेळ झालेली आहे. विचार आणि दुःख. बरं, आपल्या आयुष्यात काही सिच्युएशन्स अशा येतात जेव्हा आपल्याला दुःख भोगावं लागतं. आपण जे ठरवलेलं असतं ते होत नाही, इप्सित साध्य होत नाही आणि इप्सित साध्य न झाल्यामुळे दुःखाला सामोरंच जावं लागतं माणसाला. पण ह्या दुःखातून बाहेर येण्यासाठी तुमच्यातली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती प्रचंड काम करते. आपल्या संपूर्ण भारतामध्ये मॅच या गोष्टीचं प्रेम ज्यांच्या मनामध्ये दडलेलं आहे ती सगळी मंडळी स्वतःच्या आतली सगळी पॉझिटिव्ह एनर्जी एकवटता आहेत, म्हणता आहेत फाईन पहिली मॅच देवाला नो प्रॉब्लेम, हरलो तर हरलो काय फरक पडतो, नेक्स्ट जिंकूयात. सुरुवात अशी झाली आहे, कसं काय होणार ना. नको 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 वाईट विचार नको, पॉझिटिव्ह विचार डोक्यामध्ये ठेवा. नेक्स्ट मॅच आपण जरूर जीतेंगे. हफ्ते में 4 शनिवार होने चाहिए, इससे पॉझिटिव्ह थॉट क्या होगा. सुट्टीत सुट्टी, एन्जॉय एन्जॉय, धमाल इज धमाल, ऑल इज वेल से यही ट्रॅक. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते राहो.